हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ शं च मे मयश्च मे प्रियं च मेऽनुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महच्च मे संविच्य मे ज्ञात्रं च मे सूश्च मे प्रसूश्च मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सूषा च मे सुदिनं च मे ऊर्च मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्धिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च मौद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नं च मे शुच्य मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माषाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियं गवश्च मेणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे।
श्रीराम, आजचं मनोगत डॉक्टर साठे सर व्यक्त करणार आहेत। साठे सरांनी सीओईपी मधून बीई सिव्हिल, पुढे आयआयटी मुंबईमधनं एमटेक आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेल्समधून पीएचडी केलं। युनिव्हर्सिटी वेल्स युकेमध्ये आहे, तसंच त्यांची कॉमनवेल्थ रिसर्च फेलो म्हणून त्यांची निवड झाली। 2005 साली त्यांनी परमपूजनीय स्वामीजींचा अनुग्रह घेतला। मंडळाच्या एव्ही समिती तसंच गुरुपूजन समितीमध्ये ते विशेष सेवा करतात। मंडळामध्ये ते नित्य उपस्थित असतात। सीओईपीमधून प्राध्यापक म्हणून ते निवृत्त झाले आणि आता ते पूर्ण वेळ परमार्थासाठी देतात। आपण त्यांचं मनोगत ऐकूया।
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। मला गुरुवारी मनोगत सांगायचं आहे। हा गिरीशदारांनी मंडळातर्फे निरोप दिला, साहजिकच माझे मन माझ्याकडे काहीच नाही, मी काय सांगणार हे सतत सांगत होते। त्याचवेळी स्वामीजींना वर्णु महिमा ऐसी नाही मजवाच्या, न बोलावे साचा पार तुझा, ठाईंची हे काया ठेविली चरणी, आता उवाळूनी काय सांडू, हीच प्रार्थना मनोमनी होऊ लागली। स्वामीजी ह्या आजान मतिवंद बालकाचे बोल आपण माझ्या चुका पोटात घालून गोड करून घ्या, ही विनंती करून ह्या मनोगत सेवेचा प्रयत्न करत आहे। याआधी आपण वेगवेगळ्या साधकांकडून सुंदर मनोगते ऐकली। माझे हे मनोगत बेलबुट्टी व मऊ असलेल्या शालीप्रमाणे नसून घोंगडीप्रमाणे राकट व ओबडधोबड आहे, त्याबद्दल स्वामीजी आपण मला क्षमा करावी। मनोगताच्या निमित्ताने विचार चालू असताना नकळत माझे मन हे जवळजवळ मी 10 वर्षाचं असेल एवढे मागे गेले व स्वामीजींकडे येण्यापूर्वी आपल्या आयुष्यात नकळत काय काय घडत होते हा विचार होऊ लागला. माझ्या घरी कर्मठ वातावरण नव्हते पण सुसंस्कृत निश्चित होते. वडील रोजची देवाची पूजा करत व संध्याकाळी कामावरून आल्यानंतर अम्मा तिन्ही भावंडांकडून रामरक्षा, भीमरूपी, परवचा व पाढे म्हणून घेत असत. आई शिवलीलामृत, गजानन विजय व इतर पोथी वाचन हे करीत असे. व्यवहारातील सचोटी तसेच माणसाला त्याची जात, धर्म किंवा त्याचे सोशल स्टेटस काहीही विचारात न घेता माणूस म्हणून वागवण्याचे संस्कार मात्र त्यांनी आमच्यावर निश्चित केले. मी ज्यावेळी मास्टर्स करत होतो त्यावेळी मला एका ब्रिटिश प्राध्यापकाने पीएचडीसाठी ऑफर दिली. त्यावेळी मला वडील त्यांच्या पीएचडी असलेल्या एका मित्राकडे घेऊन काय करावे हे विचारण्यासाठी घेऊन गेले. त्यांनी जर कोणी शिष्यवृत्ती देत असल्यास करावी, नाहीतर नाही. तसेच पीएचडीमुळे तुझ्या आयुष्यात विशेष फरक पडेल अशी अपेक्षा ठेवू नको हे सांगितले. त्यामुळे मी त्यावेळी गेलो नाही. कालांतराने मला ब्रिटिश कॉमनवेल्थ शिष्यवृत्ती पीएचडीसाठी मिळाली व मी पीएचडी पूर्ण केली. मी गजानन महाराजांची गजानन विजय पोथी तसेच गुरुचरित्र यांचे पारायण नियमित करीत असे. यामुळे माझा प्रवास हा माझ्या नकळत माझ्या सद्गुरूंच्या दिशेनेच होत होता. रादर तेच माझा प्रवास माझ्या नकळत त्यांच्याच दिशेने करवत होते. मी प्रामाणिकपणे कबूल करतो की आपल्यापैकी बऱ्याच साधकांना काही अपूर्ण आहे ही जाणीव अस्वस्थ करत असे. माझ्या मनालाही ती अस्वस्थ करीत असली तरी मला हे कशामुळे होते याचे उत्तर मात्र उमजत नव्हते. 1990 मी पीएचडी पूर्ण करून परत येताच 15 दिवसातच वडिलांचे ऑपरेशन झाले. ऑपरेशन झाल्यावर पूर्णपणे शुद्धीत आल्यावर सर्व मेडिकल सुविधा समोर असतानाही त्यांनी माझ्या मांडीवर देह ठेवला. काळापुढे कोणाचंही काही चालत नाही ही चुणूक त्यावेळी मला अज्ञात असलेल्या सद्गुरूंनीच दाखवली होती, परंतु अजूनही मी बेसावधच होतो. वडिलांच्या निधनानंतर आलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी मी एका खासगी कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये नोकरी करू लागलो. कंपनीचे मालक अतिशय सज्जन होते. त्यांचे बरोबर मी त्यावेळी परमहंस योगानंद, रामकृष्ण परमहंस या विषयावर बोलत असे. ते त्यांच्याकडील परमहंस योगानंद, रामकृष्ण परमहंस, गोंदवलेकर महाराज यावरील पुस्तके पण वाचायला देत. 1992 मी पुण्यामधील एका खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करू लागलो. त्यावेळी त्या कॉलेजमध्ये पंकजदादा दर सोमवारी केंद्र घेत असत. सुचित्रा ही त्यावेळी माझी सहकारी होती. तिने मला कॉलेजमध्ये दर सोमवारी सकाळी केंद्र चालते, तुम्हीही या असे सांगितले होते. मी त्यावेळी गेलो नाही कारण अजून माझा अहंकारच मला सद्गुरू चरणांपासून लांब ठेवत होता. त्याच काळात मी वडिलांचा कायदेशीर वारस म्हणून कोर्टाच्या वाऱ्या, कोर्टामधील खोटेपणा व मानसिक त्रास यामुळे फेस रिडिंग करून उतारे तोडगे सांगणाऱ्या एका स्वयंघोषित गुरूंच्या नादी लागलो होतो. त्यात बराच वेळही घालवला. यावेळी माझ्या पत्नीने माझी कानउघाडणी केली. तसेच त्या व्यक्तीची सद्गुरू कसे नसावेत ही पदोपदी दाखवणारी वागणूक यामुळे मी तो मार्ग सोडून दिला. तसेच आपण नोकरी करत असलेली संस्था लवकरात लवकर सोडायची हे ठरवून लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या निवडीसाठी अर्ज करू लागलो. त्यावेळी पुण्याभोवतालच्या परिसरात नोकरीचा माझ्याकडून प्राधान्याने विचार केला जात असे. 2001 महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे माझी निवड सहाय्यक प्राध्यापक म्हणून सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय सेवेसाठी झाली. मी सरकारी सेवेत आल्यानंतर 1 वर्ष पुण्याच्या बाहेर कराडला राहिल्यानंतर कोणालाही न मागता पुण्यात सीएपीमध्ये माझी बदली करण्यात आली. 2003 परत लोकसेवा आयोगातर्फे प्राध्यापक म्हणून निवड होऊन मी सीएपीत विभाग प्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. मला आर्थिकदृष्ट्या ही सुस्थिर त्यावेळी माझ्या नकळत स्वामीजीच करत होते. त्या काळात विद्यार्थ्यांना सुसंस्कृत करण्यासाठी आपण काही करावे हा विचार मला सतावू लागला. त्यावेळी मी सुचित्राबरोबर तसे बोललो. तिने ही गोष्ट स्वामीजींना सांगितली. स्वामीजींनी मला त्यांच्या दुधामारुतीजवळील निवासस्थानी बोलवून घेतले व माझ्याबरोबर सविस्तर चर्चा केली. व सीओईपीत केंद्र चालू करण्यास मान्यताही दिली. यावेळेस मी प्रथम स्वामीजींना पाहिले व त्यांचे चरणावर डोके ठेवून दर्शन घेतले. मला त्यावेळी स्वामीजींचा अतिशय साधेपणा व विचारातील स्पष्टता ही प्रकर्षाने जाणवली. त्यावेळी परमपूज्य स्वामीजी हे नाथपंथाचे खूप मोठे अधिकारी सद्गुरू आहेत याची अजिबात कल्पना मला नव्हती व सुचित्राने दिलीही नव्हती. स्वामीजींना नमस्कार करून बाहेर पडताना परमपूज्य स्वामीजींनी मला सर येत जा या म्हटलेल्या वाक्याने मात्र माझ्यावर प्रचंड जादू केली. व मुलांपेक्षा मला सुसंस्कृत होण्याची जास्त गरज आहे हे मला प्रकर्षाने जाणवले. माझा अहंकार त्यावेळी विरघळण्यास सुरुवात झाली होती. 19 मार्च 2005 रोजी मला परमपूज्य स्वामीजींनी कृपाळपणे अनुग्रहित केले. त्यानंतर मात्र केंद्र हाच माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू झाला. कॉलेजमध्ये प्रशासकीय कामांसाठी जर केंद्राच्या वेळेस काही मीटिंग ठेवलेली असली किंवा चालू असली तर मी मला केंद्रात जायचे आहे असे सांगून त्यातून बाहेर पडत असे. स्वामीजींची प्रवचने व सत्संग मी खूप तन्मयतेने श्रवण करू लागलो होतो. त्यामुळे मला त्यात खंड नको असे माझ्या मनात उठत असलेले खंड नको असे वाटत असे. माझ्या मनात उठत असलेले खूप प्रश्न त्यावेळी मी नाव न लिहिता सत्संगात विचारत असे. प्रत्येक वेळी स्वामीजी अचूक त्याचे समाधान करीत असत व उत्तर देताना माझ्याकडे बघतही असत. काही वेळेस इतर साधकांनी विचारलेल्या प्रश्नाने मला माझ्या प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळत असत. याचा उपयोग माझ्या शंकांचे वेळीच निरसन झाल्याने केंद्रात लवकर स्थिर होण्यास झाला. माझ्या पूर्वीच्या स्वयंघोषित गुरूंच्या कटू अनुभवामुळे 2000 साली केंद्रात नवीन येण्यास सुरुवात केलेल्या काळात मी स्वामीजींच्या प्रत्येक कृतीचे बारकाईने निरीक्षण करीत असे. कोणत्याही प्रवचनात अथवा सत्संगात स्वामीजी जे काही सांगत ते समजावून घेऊन आपण आपल्यासाठी स्वतःच करायचे आहे हे जाणवत असे. त्यांची सहजता, कर्म करताना स्वस्वरूपीली नसल्याने असलेली अलिप्तता ही जास्त भावून जात असे. त्यांची प्रत्येक कृती ही न कळत मनावर खूप खोलवर परिणाम करीत असे. त्यांचे गुण आपणही आपल्या अंगी बांधवायचे हा निश्चय आपोआप होत असे. तसा प्रामाणिक प्रयत्न मात्र माझ्याकडून कितपत होतो हे मात्र मला आजही माहीत नाही. स्वामीजींचे आपल्या सद्गुरूंचे नितांत प्रेम, त्यांचे सद्गुरूंना उत्कटतेने नमस्कार करणे, अत्यंत साधी राहणी, शिस्त, गुरुपदिष्ठ साधनेतील सुचिता जपण्यामधील कठोरता, नाथपंथांच्या ज्ञानोमा बाहुलींपासून अखंड चालत असलेल्या मोठ्या गुरुंपर्यंतचे अधिकारी असूनही साधकाच्या पातळीवर येऊन साधकाबरोबरचा प्रेमाने ओतप्रोत भरलेला संवाद, कोणाचेही बोलणे संपूर्ण ऐकणे पण वेळप्रसंगी दुसऱ्याला न दुखवता पण कडकपणे त्याची झालेली चूक लक्षात आणून देणे हे त्यांच्याबद्दलचा माझा गुरुभाव शतगुणित करत होते. आपण पुन्हा पुन्हा पुण्याच्या जवळच का येत होतो व मला आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत कोण आणत होते याचे उत्तर मला त्याबरोबरच सापडत होते. अनुग्रहानंतर मी वर्षातून किमान 3 वेळा तरी भोगावला साधना शिबिरासाठी जात असे व आजही किमान 2 वेळा तरी जाण्याचा प्रयत्न करतो. त्याकाळी स्वामीजी भोगावला साधना शिबिरात व केंद्रात महिन्यातून एकदा अनुषंगिक साधना घेत असत. त्याचा उपयोग मला साधनेच्या मार्गावर लवकर सुस्थिर होण्यास झाला. स्वामीजींची एक गोष्ट मला प्रकर्षाने जाणवत होती की कोणत्याही प्रवचनात किंवा सत्संगात ते कधीही कोणालाही असेच करा हे कधीही सांगत नाहीत तर मोठ्या स्वामीजींकडे जात असताना मी असे करीत असे सांगतात. त्यामुळे स्वामीजींचे प्रत्येक सांगणे हे आपण त्यातले सार समजावून घेऊन कोणतेही मानसिक दडपण न घेता त्याप्रमाणे स्वतः अनुसरण कसे करावे यासाठी प्रेरित करत राहते व त्याचा जास्त परिणाम करते. सध्या स्वामीजी सांगत असलेली दासबोधामधील सद्गुरूंची लक्षणे ही आपल्या स्वामीजींना बघून रामदास स्वामींनी लिहिली नाहीत ना असेच वाटते. रविवारी सकाळी स्वामीजींबरोबर ध्यान साधनेला बसलेलो असताना माझे मनात वारंवार एक प्रश्न येत असे, बरोबरचे साधक किती सहज सुंदर ध्यान करतात पण मला तसे का करता येत नाही. वयाची 50 वर्षे झाल्यावर मी स्वामीजींकडे आलो त्यामुळे प्रयत्न करूनही असे होत असेल का असे वाटत असे. काही दिवसापूर्वी मी स्वामीजींना हा प्रश्न विचारलाही होता. स्वामीजींचे उत्तर खूपच परिणामकारक होते. स्वामीजी म्हणाले, प्रत्येक साधक हा आपल्याबरोबर पूर्वाश्रमीची केलेली साधना बरोबर घेऊन येतो, त्यामुळे आपल्याबरोबर साधनेसाठी शेजारी बसलेला प्रत्येक साधक हा वेगवेगळ्या साधनेच्या पातळीवर असतो. साधकाने त्यामुळे आपल्याला आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या व सांगितलेल्या साधनेवरच लक्ष केंद्रित करावे. दुसऱ्याच्या साधनेवर लक्ष दिल्याने मनामध्ये नकळत तुलना होते व आपला वेळ मात्र वाया जातो. आपण मात्र सद्गुरूंबरोबर एकटेच साधनेस बसलो आहोत हा भाव त्यासाठी परिणामकारक ठरतो. आपण वयाच्या कितव्या वर्षी साधना करू लागलो याचा काहीही संबंध नाही. माझ्यासारख्या स्वामीजींकडे वयाची 50 वर्षे घालवल्यावर आलेल्या साधकाला हा सद्गुरूंकडून खूपच मोठा दिलासा होता. त्याचबरोबर वयाच्या 84 वर्षीही तरुणांच्याच उत्साहाने साधना करणाऱ्या श्री कुटेकाकांचा आदर्शही समोर होता. त्याचवेळी रिटायर झाल्यानंतर कोणत्याही स्वरूपात कोणतीही नोकरी न करता आपण रोजचे केंद्र ज्ञानेश्वरी स्वामीजींची ग्रंथसंपदा व दासबोध यांचे वाचन या व्यतिरिक्त काहीही करायचे नाही हे मनाशी ठरवले होते. आता त्याप्रमाणे दररोज उठल्यावर व झोपताना स्वामीजींच्या फोटोला नमस्कार करूनच दिवस सुरू होतो व संपतो. स्वतःला साधनेसाठी सुयोग्य ठेवण्यासाठी शारीरिक व्यायाम, मितहार, रोजचे संवाद असेचे ध्यान, ज्ञानेश्वरी वाचन, रोज ओव्यांचे लिखाण हे न चुकता केले जाते. घरात रोजचे दूध तापवल्यावर लगेच स्वामीजींना पूजा करताना दाखवायचे दूध साखर व केशर घालून आधी बाजूला काढले जाते. तसेच घरामध्ये कोणताही गोडाचा पदार्थ केला गेला की स्वामीजींच्या फोटोला प्रथम भरवलं जातं. गणेशनाथ महाराजांनी भेटीसाठी आलेल्या साधकाला ज्ञानेश्वरीची किती वेळा वाचन केले आहे असे विचारले होते. एका सत्संगात स्वामीजींकडून ऐकले होते, आपलेही सद्गुरू आपल्याला असेच विचारत आहेत हा विचार त्यावेळी मनात येतो व शरीरात प्राण असेपर्यंत रोजचे ज्ञानेश्वरीचे वाचन व ध्यान कदापि चुकवायचे नाही हा निश्चय जास्त पक्का होतो व त्याची अंमलबजावणी आपोआपच स्वामीजी करून घेतात. देशात व परदेशी जाणे प्रवासासाठी जाताना ज्ञानेश्वरी ही पहिल्यांदा बरोबर घेतली जाते. ध्यानामध्ये मनात येणारे विचार ही आता नगण्य झाले आहेत व काही वेळा थांबले आहेत याची परिस्थिती पण स्वामी कृपेने आता येते. आपल्या पंढरपूर आनंद यात्रेमध्ये सकाळी ध्यानानंतर संतांची भजने व त्यानंतर मंदिरात जाऊन पंढरीनाथांचे दर्शन होत असे. त्यापूर्वी स्वामीजी दर्शन कसे घ्यायचे याचे मार्गदर्शन करीत. त्यावेळी भाव अतिशय भरून येत व याआधी असे दर्शन आपण कधीच घेतले नव्हते ही जाणीव प्रकर्षाने होई. त्यावेळी घेतलेल्या दर्शनाप्रमाणेच आता पंढरपूरला न जाताही गणेशपुरममधील मूर्तीचे दर्शन घेताना स्वामी कृपेने कधीतरी तोच अनुभव येऊन जातो. स्वामीजींच्या एका सत्संगात त्यांनी साधकाला सद्गुरू हेच पांडुरंग आहेत हे सांगितल्यापासून प्रत्येक वेळी स्वामीजींना चरणावर मस्तक ठेवून नमस्कार करताना आपण सद्गुरू स्वरूपामधील प्रत्यक्ष सगुण पंढरीनाथांना नमस्कार करत आहोत हा भाव ठेवून त्याप्रमाणे नमस्कार साधना म्हणून करण्याचा प्रयत्न होतो. केंद्रात 2004 पासून यायला लागल्यानंतर स्वामीजींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आचरणात आणण्याचा प्रयत्न मनापासून होतो. त्यांनी आपल्याला सांगितलेल्या मध्यवर्ती संकल्पना, स्मरण, शरणागती, अंतर्मुक्ता, साक्षीत्व व प्रेमभाव यापैकी स्मरण, अंतर्मुक्ता व शरणागती याचा प्रयत्न ध्यानानंतर वावरताना जास्ती केला जातो व काही वेळेला आपल्याला जमते आहे असे वाटते. बरेच वेळा स्वामीजींना नमस्कार करताना स्वामीजींनी पाठीवर हळूवार मारलेली थाप हा त्यांचा आशीर्वाद या प्रयत्नांना जास्त रूप आणतो. स्वामीजींचे साधकांचे भाव स्वामीजी साधकांचे भाव अतिशय हळूवारपणे जपतात व साधकांसंबंधी प्रत्येक लहानशी गोष्टही त्यातील सर्व बारकाव्यासहित त्यांच्या स्मरणात असते. याचा एक छोटासा प्रसंग. पावसानंद यात्रेनंतर पावसून पुण्यास परत येताना स्वामीजींबरोबर असलेल्या तीन गाड्यांपैकी एक गाडी पावसापासून काही अंतरावर वाटेत बंद पडली. त्यावेळी सर्वजण खाली उतरून गाडीला काय झाले आहे हे बघू लागलो. गाडी दुरुस्तीसाठी मेकॅनिक येण्यास काही वेळ लागणार होता व सर्वजण गाड्यांमधून उतरून बाहेर सावलीमध्ये बसलो होतो. त्यावेळी अचानक स्वामीजींनी सर्वांना जवळ बोलवले व मधुराताईंनी आठवण ठेवून बरोबर आणलेला एक केक गाडीमधून बाहेर आणला. आमच्याबरोबर असलेल्या एका साधिकेचा त्या दिवशी वाढदिवस होता. तिच्या हस्ते तो केक कापला गेला. त्या साधिकेलाही व बरोबरच्या सर्वांना हा सुखद दुःख होता. स्वामीजींची अशीच एक कायम राहिलेली आठवण सांगत आहे. स्वामीजी आपल्या बरोबरील दादांना कधीही विसरत नाहीत. पंढरपूर आनंद यात्रेमध्ये एक दिवस रात्री स्वामीजींच्या हस्ते पंढरीनाथांची पंचामृत पूजन करण्याचे आयोजन मी व डॉक्टर माडेकरांनी केले होते. त्यावेळी एका पूजेसाठी एकावेळी फक्त 8 माणसांनाच पूजेसाठी परवानगी देत. त्यावेळी 2 पूजा करण्याचे आयोजन केलेले असल्याने 16 माणसे मंदिरात जाऊ शकत होती. रात्रीच्या जेवणानंतर ही पूजा होती. त्यावेळी स्वामीजींना कोणाकोणाला बोलवायचे विचारले असता स्वामीजींनी मिलिंददादा सुनीलदादा व पंकजदादा हे पण बरोबर येतील हे सांगितले. मधुराताई मंदार व केदारसह आम्ही पूजेसाठी वेळ असल्याने बाहेर गाभाऱ्याबाहेर बसलो होतो. त्यावेळी स्वामीजींनी मोठ्या स्वामीजींबरोबर त्यांनी पंढरीनाथांचे घेतलेले दर्शन. दर्शनानंतर मोठे स्वामीजी ते येईपर्यंत त्यांची कुठे वाट बघत बसले होते. ही जागा अतिशय भावभराने त्यांनी स्वामीजींच्या कमरेला मारलेली मिठी हे वर्णनासह सांगितले. मोठ्या स्वामीजींबरोबर आम्ही सर्वजण त्यावेळी प्रत्यक्ष आहोत हा अनुभव त्यावेळी सर्वांना आला. पूजेनंतर मंदिरात घागर भरून असलेले प्रसादाचे पंचामृत लोटीने पिण्याचा आनंदात स्वामीजींबरोबर सर्व सहभागी झालो होतो. आपण प्रत्यक्ष गोकुळामध्ये भगवंतांबरोबर आहोत या आनंदाचा अनुभव त्यावेळी आला. स्वामींच्या बरोबर मधुराताईंकडून ही मला खूप शिकण्यासारखे आहे व तसा प्रयत्न पण होतो. स्वामींच्या घरात जाताना प्रसन्नतेने हसून सहजतेने केलेले स्वागत त्यांचा सर बसा म्हणून केलेला आग्रह तसेच हळूच आपल्यासाठी काहीतरी खाण्यास आणणे व त्याची त्यामधील निगर्वता त्यांच्याबद्दलचा आदर शतगुणित करते. आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे अतिथी देवो भव या भावनेने कसे स्वागत करावे याचा पाठ देऊन जाते व नकळत आदराने त्यांना मनोमन चरण नमस्कार केला जातो. या मनोगतांती स्वामीजी आपल्याकडे सर्व साधकांच्या वतीने एवढेच मागणे मागायचे वाटते. आपल्याप्रती असलेला आमचा गुरुह दिवसेदिवस वर्धिष होण्यासाठी आमच्याकडून सतत प्रयत्न केला जावो व ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ज्या ठिकाणी तेच तुझे सद्गुरु पाय दोनी असे सूत्र.
श्रीराम सर्व साधकांना नम्र विनंती आहे आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं.
हरी हरी साठे सर तुमचं मनोगत तुम्ही जसे आहात तसंच अगदी झालं. सरळ मार्गी बुद्धिमान तर्कनिष्ठ शिस्तीचं वर्तन गैर जे असेल त्याला विरोध करणं ते खपून न घेणं चांगल्याची आवड धरणं जे चांगलं आहे त्याचा पुरस्कार करणं ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करणं अशा प्रकारचे अनेक गुण सरांच्या ठिकाणी आहेत. उच्चपदस्थ असून देखील केंद्रामध्ये त्याचा कुठलाही डामडौल त्यांनी कधीही मिरवला नाही. सीओईपीमध्ये डीन असणं ही सामान्य गोष्ट नाही. सरांच्या ठिकाणी जशी पारखण्याची बुद्धी आहे तसाच भाव देखील आहे असं एक मिश्रण त्यांच्या ठिकाणी आहे. आणि डोळसपणाने इथं चाललेल्या केंद्रात चाललेल्या गोष्टींचं अवलोकन करून ते केंद्राचे कधी झाले हे त्यांनाही समजलं नाही आपल्या कोणालाही समजलं नाही. एखादी गोष्ट सातत्याने करणं यासाठी जे धैर्य लागतं ते धैर्य सरांपाशी आहे. तसंच त्यांच्या ठिकाणी भाव देखील तेवढाच आहे. तर्क आणि भाव या दोन गोष्टी एकत्रित कधी कधी दिसत नाहीत. तर्क लढवणारी व्यक्ती आणि भाव असणारी व्यक्ती हे दोन्ही मिश्रण त्यांच्या ठिकाणी आहे. असं असल्यामुळं डॉक्टर आलेत का माढेकर? नाही आलेत. असं असल्यामुळं सर आणि डॉक्टर माढेकर यांची मैत्री हा एक आपल्या सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय खरं म्हणजे आहे. मला वाटतं सर तुम्ही डॉक्टरांशी मैत्री करताना फक्त भावानी त्यांच्याकडे पाहता. डॉक्टर तुमच्याकडे जर तर्कानी पाहिलं साठे सरांनी तर कठीणच आहे नाही का? पण या दोन्ही गोष्टी साधू शकणं हे फार विशेष आहे असं मला वाटतं. म्हणजे तर्कानी पाहिलं तरी तुम्ही कमी दिसाल असं नाही, पण तुमच्या ठिकाणी भाव खूप आहे. आणि तशाच प्रकारचा भाव साठे सरांनी देखील साठे सरांचाही असल्यामुळं त्यांची निरनिराळ्या पातळीवर निरनिराळ्या लोकांशी मैत्री होते असं मी पाहिलेलं आहे. तुम्ही जो नैवेद्य दाखवता आणि गोड पदार्थ केल्यानंतर फोटोला खाऊ घालतात ते मला मिळतं. आणि ज्ञानेश्वरी वाचनाचा जो सरांचा संकल्प आहे त्या संकल्पामध्ये मी सरांच्या बरोबर आहे. एक प्रश्न किती 26 जुलैला माझ्याकडे खरं म्हणजे आला. अमेरिकेतल्या एका साधकांनी 2-3 प्रश्न माझ्याकडे पाठवले, पण प्रत्येक वेळेला समोर लिखित स्वरूपाचे प्रश्न असल्यामुळं आणि ती व्यक्ती इथं उपस्थित असल्यामुळं हा प्रश्न मागे पडला तेव्हा घेतला गेला नाही आणि तसे ते प्रश्न आले तेही मी कालांतराने थोडं विसरलो. आज त्यांनी मला आठवण केली म्हणून मी हा प्रश्न घेतो आहे. फार पूर्वीपासून म्हणजे स्वामीजींकडे येण्या अगोदरपासून मला इन्व्हर्टेड कॉमामध्ये मी ही भावना काय आहे याची उत्सुकता होती. शिवाय हा मी कसा काय मरेल असे वाटायचे, म्हणजे नाहीसा कसा काय होईल, हा मी अहंकार कसा मरेल असं वाटायचं. कारण मी ही भावना आपल्या ठिकाणी सतत असते. झोपेचा काळ सोडला तर स्वामीजींनी जो उपदेश केला, प्रश्न समजून घ्यायलाही थोडासा तुम्हाला चांगलं लक्ष द्यायला लागेल बरं का. स्वामीजींनी जो उपदेश केला त्यातून तात्विकदृष्ट्या मी म्हणजे परमात्मा आणि त्याची प्रचिती ध्यानातून येऊ शकते हे समजलं. स्वामीजींनी कोणता उपदेश केला, स्वामीजींनी ते परमात्मा तत्वच तू आहेस असा उपदेश केला. त्यामुळं मी म्हणजे परमात्मा हे तात्विकदृष्ट्या समजलं आणि ध्यानातून याची प्रचिती येऊ शकते असंही समजलं. जसं जसं ध्यान करू लागलो तसं तसं ध्यानात मन शांत झाल्यावर मी हे एकमेव स्फुरण असा अनुभव आला. मन शांत झाल्यानंतर, सगळं शांत झाल्यानंतर, मनरहित झाल्यानंतर मीचं विस्मरण मात्र होत नाही असं त्यांना म्हणायचंय. त्याच्याऐवजी हे अस्तित्वाचं मी आहे असं स्मरण, एकमेव स्फुरण ध्यानामध्ये शिल्लक राहायला लागलं. अवांतर सर्व विचार कल्पना विषय विकार संपल्यानंतर, पण आताशा ध्यान करत असताना मी हे स्फुरण जाणवत नाही तर केवळ अस्तित्व आहे असे जाणवते असं ते म्हणतात. तिथे जाणून घेणारा मी आहे अशी भावना नसते तर केवळ असण्याची जाणीव असते, असलेपणा असतो. कोणी जेव्हा असं निवेदन करतं तेव्हा मला फार बरं वाटतं. जेव्हा सर तुम्ही म्हणालात की मन शांत होण्याचा अनुभव येतो, निर्विचार होतो, तेव्हा मला खूप बरं वाटलं की कोणी आपल्या इथं येणारं असं सांगत आहे. अर्थात हा अनुभव ध्यानात फार काळ टिकत नाही पण 3-4 मिनिटे टिकत असावा असं म्हटलेलं आहे. या अनुभवातून खाली आल्यानंतर मात्र पुन्हा विचार चालू होतात, पुन्हा तो मी सावलीसारखा साथ देऊ लागतो. रमण महर्षी कायम म्हणायचे की मी कोण याचा शोध घ्या. ध्यानातल्या या अनुभवानंतर मी रमण महर्षी सांगतात तसा प्रयत्न केला, म्हणजे स्वस्थ बसून मी ही भावना कुठून निर्माण होते याचा शोध घ्यायचा. हा प्रयत्न म्हणजे खरे तर ध्यानच आहे असे वाटते. कारण मीचा शोध घेऊ लागलो तर साक्षीत्वच निर्माण होते आणि पुढील अनुभव ध्यानासारखेच येतात. हा प्रयत्न केल्यावर हाच अनुभव आला की मी नाही, केवळ अस्तित्वच आहे. मग मी ची भावना म्हणजे नक्की काय आहे, ती जर संपून जात असेल तर मी देखील मिथ्याच आहे का असा प्रश्न विचारलेला आहे. ही मी ची भावना काय आहे आणि मी ची भावना कधीतरी संपल्याचा जेव्हा अनुभव येतो, म्हणजे केवळ अस्तित्वच आहे असं जेव्हा लक्षात येतं, तेव्हा हा मी देखील मिथ्याच आहे का असं विचारलेलं आहे. आपल्या झोपेचा जर काळ सोडला तर आपल्याबरोबर ही मीची भावना सतत असते असं ते म्हणतात. पण आपल्याला माहित नाहीये की झोपेमध्ये देखील हा मी आपल्याबरोबर सतत असतो, झोपेत देखील तो सुटलेला नसतो. त्या मीची सोबत झोपेमध्ये देखील असते, फक्त त्याची आपल्याला जाणीव नसते. असं असल्यामुळंच गाढ झोपेतून, म्हणजे ज्याला सुषुप्ती असं म्हणतात, त्या सुषुप्ती अवस्थेतून उठलेला पुरुष मी किती सुखानी झोपलो होतो असं म्हणतो, मला काहीच समजलं नाही. त्यावेळेला जर मी नाहीसा झाला असता तर मला काहीच समजलं नाही आणि मी सुखानी झोपलेलो होतो, मला सुख लाभलेलं होतं हे समजलं तरी कोणाला? त्यामुळं हा मी तिथं असतो आपण त्याची जाणीव विसरलेले असतो, जशी समाधीत विसरतो तशी. सुषुप्ती आणि समाधी ही जवळजवळ जाणारी गोष्ट आहे. सुषुप्ती स्थितीमध्ये आपण खरं तर स्वरूपालाच प्राप्त होत असतो. न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतोय. सुषुप्तीच्या वेळेला आपण स्वरूपाच्या ठिकाणीच असतो, पण तिथं घन सुषुप्त अज्ञानाचा पडदा असतो. असं असल्यामुळं सुषुप्तीतून उठल्यानंतर आपल्याला बोध होत नाही, मात्र सुखाचा बोध सुषुप्तीमध्ये होतो. झोपेतून उठल्यानंतर कालचा शत्रू तो आजही शत्रू असतो, कालचा मित्र तो आजही मित्र असतो. कालचे जे अनुभव असतात ते आज प्रमाण असतात, आणि जशी अखेरीची शिल्लक ती धरून आज अष्टेकर तुमची आरंभीची शिल्लक सुरू होते, हो की नाही? जी आरंभीची शिल्लक असते ती काल अखेरीची शिल्लक असते. आपले सगळे कालचे अखेरीचे अनुभव आज आरंभीचे अनुभव ठरतात सुषुप्ती स्थितीमध्ये. म्हणजे आपल्याला सुख झालेलं होतं ते सुख आपल्याला बोध देत नाही सुषुप्तीमुळं. तर सुषुप्तीचा एक लाभ देखील आहे. सुषुप्तीनी म्हणजे गाढ निद्रेमुळं आपण जेव्हा अज्ञातातून बाहेर येतो तेव्हा आपल्या मेंदूची सगळी जी झीज आहे ती भरून निघालेली असते. आपल्या मेंदूला बऱ्याच प्रमाणात विश्रांती मिळालेली असते, जो सतत कार्यरत असतो आणि विश्लेषण करत असतो. जर विश्रांती मिळाली तर ताजातवाना होईल. तसं गाढ झोपेमुळं त्याचा लाभ असा आहे की तो ताजातवाना होतो आणि आजच्या कामाला प्रवृत्त होतो, उद्युक्त होतो. आपल्या इंद्रियांनाही विश्रांती मिळते, स्नायू शिथिल होतात. त्याच्यावर जो ताण आपण वागवत असतो आपल्याला कल्पना नसते, ते तो सगळा ताण शिथिल होऊन जातो. आणि त्यामुळं झोपेतून उठल्यानंतर, आज कालच्या झोपेतून रात्रीच्या उठल्यानंतर सुषुप्ती स्थितीनंतर आपण ताजेतवाने होतो. जेव्हा कोणी ताजातवाना होत नाही झोपेमुळं, त्याच्या मनावर मरगळ असते, इंद्रिय देखील त्याची आळसावलेलीच राहतात, तेव्हा त्याला सुषुप्ती मिळालेली नसते असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे झोपेतही त्याचे विचार चालू असतात. हे जे विचार चालू असतात तेव्हा मीची जाणीव असते. दुसऱ्या अर्थाने मीची जाणीव झोपेतही विसरत नाही, म्हणूनच झोपेत विचार करत असतो. म्हणून ही सुषुप्ती स्थिती देखील भाग्याची स्थिती समजली जाते. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, यात जागृतीमध्ये मीचं विस्मरण नसतं, स्वप्नामध्ये देखील मीचं विस्मरण नसतं, सुषुप्तीमध्ये मीचं विस्मरण असतं पण मी सुटलेला नसतो. तो मी आपल्या शांत स्थितीचा अनुभव घेतो. आपण सुखाला प्राप्त झालेले होतो हे तो मी जाणतो, त्याला स्मृती येते झोपेतून उठल्यानंतर. आणि ही स्मृती मात्र समाधी स्थितीशी तशी मिळती जुळती आहे कारण ध्यानात विचार संपल्यानंतर ध्यानात वृत्ती पूर्ण आत वळल्या की कधी कधी क्वचित एखाद वेळेला बाहेर आवाज झाला तरी त्याला तो रजिस्टर होत नाही, त्यावेळेला तो ऐकू येतो पण नंतर आपण ऐकल्याचं तो विसरेल देखील. आणि ध्यानातून म्हणजे सखोल ध्यानातून उठल्यानंतर आपल्याला सुख मिळालेलं होतं याची जाणीव होते, मात्र सुख मिळत असताना तो त्या सुखाशी एकरूप होतो, त्यामुळं त्या क्षणाला आपल्याला सुख मिळतं आहे अशी वेगळी जाणीव नसते. मी काय म्हणतोय ते समजतंय तुम्हाला. आता प्रश्नाकडे वळू. स्वामीजींनी जो उपदेश केला त्या उपदेशातून तात्विक दृष्ट्या मी म्हणजे परमात्मा आणि त्याची प्रचिती ध्यानातून येऊ शकते हे समजलं. तात्विक दृष्ट्या कसं समजलं असेल, कारण तत्वतः मी जो आहे तो इंद्रियांमध्ये नाहीये, तत्वतः मी हा मनामध्ये नाहीये, तत्वतः मी हा बुद्धीमध्ये नाहीये, बुद्धीच्या ठिकाणी नाहीये, तर तत्वतः मी हा इंद्रिय मन आणि बुद्धी याच्या बुडाशी आहे. इंद्रिय मन आणि बुद्धी ही त्याची साधनं आहेत. तो माझं मन असं म्हणतो, तो माझी इंद्रिय असं म्हणतो, जो मी आहे तो म्हणतो की नाही आपण, माझी बुद्धी असं म्हणतो म्हणजे मला स्वतःला मी मनापासून इंद्रियांपासून बुद्धीपासून वेगळं काढलं, वेगळं मोजलं, कळत न कळत. तो ज्ञानी पुरुष नाहीये तरी देखील आपल्याला प्रच्छन्न जाणीव आहे की मी वेगळा आणि माझी इंद्रिय वेगळी. म्हणून स्वामीजी म्हणायचे की एखाद्याचं डोकं दुखतं किंवा उठतं असं म्हणायचे गमतीने, तेव्हा माझं डोकं दुखतं असं तो म्हणतो, मी दुखतोय असं तो म्हणत नाही. त्याला माहीत आहे की मी आणि माझं डोकं वेगळं वेगळं आहे. माझा पाय दुखतोय, मी दुखतोय असं मी म्हणत नाही असं ते म्हणायचे. प्रच्छन्न जाणीव प्रत्येकाला असते की मी हा इंद्रिय मन बुद्धीपेक्षा वेगळा आहे, मात्र अज्ञानामुळं किंवा अबोधामुळं हा जो मी आहे तो मी इंद्रियांना देखील मी समजतो, मनाला देखील मी समजतो आणि बुद्धीला देखील मी समजतो, त्याला अहंकार असं म्हणतात. म्हणजे इंद्रिय मन आणि बुद्धी याच्या निरपेक्ष जी मीची जाणीव आहे ती बाधक नाहीये, ती बाधक नाही. तर इंद्रियांच्या ठिकाणी म्हणजे रूपाच्या ठिकाणी, मनाच्या ठिकाणी, बुद्धीच्या ठिकाणी जी अहंकाराची म्हणजे मीची जाणीव आहे, मीची भावना आहे, तो परमार्थामध्ये अडथळा आहे. म्हणून स्वामीजींनी जो उपदेश केला त्यातून तात्विक दृष्ट्या अजून अनुभवाला आलेलं नाहीये मी म्हणजे परमात्मा आणि त्याची प्रचिती ध्यानातून येऊ शकते हे समजलं. ध्यानातून कशी येईल, कसं समजलं तात्विक दृष्ट्या, तर असं समजलं मगाशी मी सांगितलं तसं. आणि ध्यानातून त्याची प्रचिती येईल हे कसं समजलं, तर हे समजलं की ध्यानामध्ये इंद्रिय क्रियाशून्य करायची आहेत, ध्यानामध्ये बुद्धीची जी कार्य आहेत ती क्रियाशून्य करायची आहेत, ध्यानामध्ये मनाची सगळी कार्य क्रियाशून्य करायची आहेत. का क्रियाशून्य करायची आहेत, याचं कारण आपली जी साधन आहेत ती जेव्हा कार्य करू लागतात तेव्हा त्या कार्यामध्ये हा मी समाविष्ट होतो. असं असल्यामुळं त्या खऱ्या मीची जाणीव कार्य करत असताना येत नाही. मी जेव्हा पाहतो तेव्हा वृत्तीद्वारे जे दृश्य असतं त्याच्याशी मी देखील समरस होतो, जो मी प्रत्यक्षतः डोळ्यापेक्षा वेगळा आहे, दृश्यापेक्षा वेगळा आहे, पण तो मी हा दृश्याशी समरस होतो. जर क्रियाशून्य झाली इंद्रिय, मन आणि बुद्धी या तीन गोष्टी कार्यरहित जर झाल्या, तर त्या कार्य करीत नसल्या तरी देखील मीची प्रचिती कायम राहते. म्हणजे मन हालचाल करत नाहीये तरी मीची जाणीव कायम राहते. म्हणून मनापेक्षा वेगळा मी आयडेंटिफाय झाला, इंद्रियांपेक्षा वेगळा मी तिथं आयडेंटिफाय झाला, बुद्धीपेक्षा वेगळा असणारा मी तिथं आयडेंटिफाय झाला, हे ध्यानामध्ये घडलं, ध्यानामध्ये घडतं. इथपर्यंत काय म्हणतात ते आपल्याला समजलं. जसं जसं ध्यान करू लागलो तसं तसं ध्यानात मन शांत झाल्यावर मी हे एकमेव स्फुरण असा अनुभव आला. आता आपण तेच बोललो. पण आताशा ध्यान करत असताना मी हे स्फुरण जाणवत नाही, तर केवळ अस्तित्व आहे असे जाणवते. म्हणजे ध्यानामध्ये सर्व संपलं तरी मी जो संपत नाही तो मी आता संपायला लागलेला आहे असं ते म्हणतात. तर तिथं मी खेरीज, म्हणजे मी आहे या भावनेखेरीज केवळ आहे भावना शिल्लक राहते. कारण ध्यानामध्ये देखील अगदी शेवटपर्यंत जिथं सूक्ष्म मी शिल्लक असतो त्या मीला आपण पुरुष आहोत असं समजत असतं. नीट आठवून पहा, जो सर्वात शेवटी मी शिल्लक असतो सूक्ष्म मी, त्या मीला आपण स्त्री आहोत हे मात्र समजत असतं. त्या सूक्ष्म मीला बाकी सगळं जरी संपलं असं वाटलं तरी त्या मीमध्ये जे जे भरलेलं आहे त्याची अतिशय अस्पष्ट पण जाणीव असते. म्हणजे मी प्राध्यापक आहे, मी नोकरदार आहे, मी काय उद्योग करतो, हे कळत न कळत जेव्हा किंचित विचार उठतो तेव्हा त्याला हे सगळं माहीत असतं. या मीला आपण कुठं बसलेले आहोत हेही समजत असतं. अगदी मन निमालं आणि मनरहितता झाली तरी मी घरी बसलोय का नृसिंह सरस्वती महाराजांच्या मठात आळंदीत बसलोय हे किंचित विचार उठेल तेव्हा त्या मीला समजलेलं असतं. त्यामुळं तो मी पूर्ण निस्संग झालेला नसतो. केवळ मी राहिलेला असला तरी देखील त्याच्याजवळ त्याचा संघ तसा ठासून भरलेला असतो, पण तो जणू मिटून गेलेला असतो. म्हणजे एखादं फार मोठं वस्त्र, मखमली वस्त्र, ते घडी करून एका काड्यापेटीत बसावं. आम्हाला लहानपणी असं ढाक्याची मलमल जर घडी केली तर काड्यापेटीत बसते असं शिकवलं होतं. तसं मन पूर्ण घडी करून अगदी केवळ संपलेलं आहे आणि केवळ मी, पण त्या मीमध्ये बाकी सगळी जाणीव ठासून भरलेली असते. थोडं विचार उठला की लक्षात येतं की सगळं जागच्या जागीच आहे, फक्त मी आहे एवढंच स्फुरण आहे. पण ती ज्ञानाची स्थिती खास नसते. म्हणून मी भावनेसहित असणारी समाधी असंच त्याचं वर्णन केलेलं आहे. हा मी बराचसा आवरून घेतलेला असतो बाहेरच्या व्यवहारातून, तरी देखील शिल्लक असतो. आणि जो शिल्लक असतो बीजरूपानी त्याच्यापाशी सगळं ज्ञान उपस्थित असतं. पण हे ज्ञान देखील हा जो मी आहे तो मी पुरुष अमुक जातीचा, अमुक ठिकाणी राहणारा, अमुक अमुक आर्थिक स्थिती असणारा, या ज्ञानाखेरीज हे ज्ञानही जेव्हा त्या मीपासून निघून जातं, मी आहे याच्यातला एवं गुणविशिष्ट ज्ञानानी ठासून भरलेला असा अहंतेचा भाव जेव्हा नाहीसा होतो तोही होतो तेव्हा केवळ अस्तित्व रूपानी काही आहे असं शिल्लक आहे असा भाव असा अनुभव येतो त्याला त्याचा अनुभव घेणारा तिथं मी रूपानी कोणी शिल्लक नसतो मात्र केवळ अस्तित्वाची तिथं प्रचिती येते अर्थात हा अनुभव ध्यानात फार काळ टिकत नाही पण 3-4 मिनिटे टिकत असावा अशाच भाषेत याच्यात यासंबंधी बोलता येतं पण जर जे 3-4 मिनिटं म्हटलेलं आहे तितका टिकत असेल तर फार मोठी गोष्ट आहे कारण जिथं काळाची गणना संपते काळच नसतो तिथं अंदाज काहीच येत नाही स्थळ आणि काळ याचं भान हा मी संपल्यानंतर संपून जातं अस्तित्व अस्तित्वाचा जर लोप झाला तर काळ थांबतो म्हणजे जो चालू असतो तो केवळ आत्ताचा क्षणच प्रत्येक वेळेला चालू असतो त्यामुळे मागं किती क्षण गेले याचा अंदाज येणं फार कठीण आहे म्हणून अगदी मोठ्या मोठ्या मंडळींनी देखील जे विवेकानंदांसारख्यांनी त्यांनी असं म्हटलेलं आहे की साधारणपणाने एक 40 सेकंदापर्यंत जर मी भावनेखेरीज अस्तित्व असेल तर ध्यान सिद्ध झालं असं म्हणावं असं ते म्हणत असत आणि त्याच्या 2.5 पट साधारण किंवा 3 पट म्हणजे 40 सेकंदाच्या 2.5 पट केले तर किती होतील 100 सेकंद बरोबर ना म्हणजे साधारण तेवढा वेळ म्हणजे एक 1.25 मिनिटापेक्षा 1.5 मिनिटापेक्षा जास्त काळ 1.5 ते 2.25 मिनिटं एवढा काळ तर धारणा सिद्ध झाली आणि त्याच्याही जर 2.5 पट केलं म्हणजे साधारण 4.5 मिनिटं तर ती समाधी स्थिती असं विवेकानंद म्हणत असत पण तोही अंदाजच आहे कारण तिथं काळ मोजणारा कोणी शिल्लक नसतो त्यामुळे 3-4 मिनिटे म्हणजे ही जवळपास समाधी स्थिती झाली पण असं जरी म्हटलं तरी खात्रीपूर्वक सांगता येत नाही की 4 मिनिटं गेली 3 मिनिटं गेली कारण तिथं थोडा वेळ गेला तरी बराच वेळ गेलेला असतो किंवा बराच वेळ गेला तरी काहीच वेळ गेला नाही असं वाटत राहतं या अनुभवातून खाली आल्यानंतर मात्र पुन्हा विचार चालू होतात पुन्हा तो मी सावलीसारखा साथ देतो बरोबरच आहे या निस्तरंग स्थितीतून खाली आला की प्रथम मीची जाणीव होते त्या मीला देहाची मनाची बुद्धीची जाणीव होते आपण जिथं बसलोय त्या स्थळाची परिसराची जाणीव होते तो डोळे उघडून जेव्हा बाहेर येतो खोलीतून तेव्हा त्याला जे माझे आहेत ते सगळे दिसायला लागतात आणि मी आणि माझाचा खेळ सुरू होतो आता ते असं म्हणतात की रमण महर्षी कायम म्हणायचे की मी कोण याचा शोध घ्या ध्यानातल्या या अनुभवानंतर मी रमण महर्षी सांगतात तसा प्रयत्न केला म्हणजे स्वस्थ बसून मी ही भावना कुठून निर्माण होते याचा शोध घ्यायचा म्हणजे ध्यान नाही यात आहे ध्यानातून उठल्यानंतर असं ते म्हणतात हा प्रयत्न म्हणजे खरे तर ध्यानच आहे असे वाटते कारण मीचा शोध घेऊ गेलो तर साक्षीत्वच निर्माण होते आणि पुढील अनुभव ध्यानासारखेच येतात असं त्यांनी म्हटलेलं आहे आता अशा ध्यानातून एखादी व्यक्ती बाहेर आली अशा ध्यानातून एक व्यक्ती बाहेर आली आणि त्याला संपूर्ण जाणीव निर्माण झाली मनाची बुद्धीची इंद्रियांची आपल्या अस्तित्वाची देहाची परिसराची जे माझ्याशी संबंधित आहेत जे देहाशी संबंधित आहेत त्या सर्वांची आणि सर्वांशी तो व्यवहार करू लागला कारण किंवा तिथं सगळं सर्वजण वावरत आहेत तिथं हा स्वस्थ बसलेला आहे पण हा ध्यानाला बसलेला नाहीये आणि तेव्हा हा असा विचार करतोय की हा मी कुठून उद्भवला, काय म्हणायचंय ते मी सांगतो. हा रमण महर्षींचा जो रमण महर्षी फाइंड आउट हू एम आय असं म्हणत असत, तर तो प्रकार खरं म्हणजे असा आहे की मी बसलेलो आहे आणि मला म्हणजे देहाला, बरोबर की नाही, मी बसलेलो आहे आणि मी एक दृश्य पाहिलं, टीव्ही लावलेला आहे समजा, किंवा एक पोर्ट्रेट आहे, मी ते चित्र पाहिलं, मला त्या चित्राचा आनंद झाला किंवा मला ते चित्र आवडलं, तर इथंच थांबायचं नाही. तर मला आवडलं म्हणजे कोणाला आवडलं? माझ्या डोळ्यांना आवडलं, मी ते दृश्य पाहिलं. मी ते दृश्य पाहिलं म्हणजे कोणी पाहिलं? माझ्या डोळ्यांनी पाहिलं. हो, डोळ्यांनी पाहिलं. मग डोळे म्हणजे मी आहे का? तर नाही, डोळे म्हणजे मी नाही. मग कोणी पाहिलं? तर डोळ्याच्या माध्यमातून आणि कोणीतरी पाहिलं. बुद्धीने पाहिलं तर बुद्धीने नाही पाहिलं, मनाने पाहिलं. शक्य आहे की डोळ्याच्या सहाय्याने मन देखील कार्यरत होतं म्हणून मला समजलं. मग मन म्हणजे मी आहे का? नाहीये, मन म्हणजे मी नाही. मग आवडलं कोणाला? मला आवडलं म्हणजे मनाच्याही आत जो कोणीतरी होता त्याला आवडलं. तो मी कोण? आणि रमण महर्षी म्हणायचे की छापील उत्तर देऊ नका, की मी आत्मा, मी ब्रह्म असं काही म्हणू नका. एक पदार्थ मी खाल्ला, मला चांगलं वाटलं. मला चांगलं वाटलं म्हणजे कोणाला चांगलं वाटलं? जिभेला? का पोट भरल्यामुळं पोटाला? का पोट भरल्यामुळं समाधान झालं ते आणि कोणाला झालं? आणि कोणाला झालं म्हणजे कोणाला झालं? उत्तर देऊ नका. कोण आहे हा मी? त्याला शोधा. एक गोष्ट मी ऐकली, ऐकल्यावर तर्क ऐकून आणि वक्तृत्वाने मला समाधान झालं. कानाला झालं का मनाला झालं का तर्काला म्हणजे बुद्धीला झालं? मग मी तर्क आहे का? मी बुद्धी आहे का? नाही. आपल्याला समजतं मी तर्क नाहीये, मी बुद्धी नाहीये. मग मी कोण आहे? हा प्रश्न तुम्हाला अज्ञातात घेऊन जातो. तुम्हाला माहीत नाहीये मी कोण आहे, पण तिथपर्यंत जा असं रमण महर्षी सांगायचे. म्हणजे या ठिकाणी असं जाता जाता एक एक गोष्ट बाजूला सारता सारता मी हा अनुत्तरित राहतो. मी कोण हा प्रश्न अनुत्तरित राहतो, पण अनुत्तरित राहिलेला प्रश्न मला उत्तराकडे घेऊन जातो, कारण मी या सर्वांच्या पलीकडं अव्यय, निरवयव, अवयव नसलेला शुद्ध जाणीव स्वरूप असं काहीतरी आहे, इथपर्यंत घेऊन जातो. आणि परमात्म्याचं नेमकं तेच स्वरूप आहे. त्यामुळे रमण महर्षींच्या प्रक्रियेप्रमाणे जागृत असताना असा प्रत्येक भाव मीकडे घेऊन जाणं आणि मी कोण हे शोधणं हा नवीन सदरा घातला. कोणी घातला? मी घातला. असं प्रत्येक गोष्ट बरं कोणाला वाटलं? मला वाटलं. मला वाटलं म्हणजे कोणाला खांद्यांना वाटलं? कोणाला वाटलं? तर या सगळ्या शरीराच्या आत असणारा कोणी मी आहे, मग मनाला वाटलं का? मग बुद्धीला वाटलं का? मन बुद्धीच्या पलीकडं तो मी कोण माहीत नाहीये. फक्त त्याचा शोध घ्यायचा हा शोध तुम्हाला अज्ञाताकडे असणाऱ्या एका वस्तूकडे घेऊन जातो आणि ही वस्तू परमात्मा आहे. पण शास्त्रीय उत्तरं देऊ नका असं महर्षी म्हणायचे. या सगळ्या गोष्टीमध्ये मी हा अर्थात मी मन नाहीये, मी जीभ नाहीये, मी कान नाहीये, त्याच्या आत मी आहे असा घेऊन जातो. म्हणजे तसा साक्षीत्वाशी याचा संबंध नाहीये. त्यांनी जे म्हटलेलं आहे की मीचा शोध घेऊ गेलो तर साक्षीत्वच निर्माण होतं, तर हे साक्षीत्व देखील नाहीये, हे काहीच नाहीये. कोणी कोणी असा अभ्यास जर केला तर बसल्या जागी तो खात असताना देखील तो परमात्मा भावनेमध्ये राहील, पण त्या परमात्मा भावनेचं शब्दांनी उत्तर त्यांनी द्यायचं नाही, त्यांनी अनुभवानी त्याच्याशी तदाकार व्हायचं. हे हळूहळू जमू शकतं. हा प्रयत्न केल्यावर हाच अनुभव आला की मी नाही, केवळ अस्तित्वच आहे. त्यांनी काय केलं असेल, त्यांनी असा मी जो बसलेला आहे तो मग सगळ्यांचा साक्षी आहे, पण साक्षी आहे मी साक्षी आहे असं निष्पन्न होत नाही ना. रमण महर्षींच्या परिस्थिती, रमण महर्षींची जी थिअरी आहे त्याच्यामध्ये मी साक्षी आहे असं निष्पन्न नाही व्हायला पाहिजे. तसं जर झालं तर मी कोणीतरी आहे हे तुम्हाला समजल्यासारखं होईल. म्हणून मी केवळ अस्तित्वच आहे, निरवयव, जन्मरहित, नाशरहित, केवळ स्थितीजन्य असं काही आहे, इथपर्यंत या प्रश्नाचं उत्तर घेऊन जाईल. साक्षीत्व देखील नाही. मग मीची भावना म्हणजे नक्की काय आहे? ती जर संपून जात असेल तर मी देखील मिथ्याच आहे का? ज्याला केवळ अस्तित्वच आहे असं समजलं तो उलटा परत येऊन मग मीची भावना नक्की काय आहे हे विचारणार नाही. इथपर्यंत सगळं एक प्रकारे बरोबर होतं, मग प्रश्न संभवत नाही. म्हणून या साधकाचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न त्याला अचूकतेकडे घेऊन चाललेला आहे हे खरं आहे, तरी देखील पुढं कुठंतरी बुद्धीचा वापर होतोय, तर्काचा वापर होतोय, अनुभव सुटून जातोय आणि ते स्वाभाविक आहे. जी मीची भावना एरवी राहते ती काय आहे असं कदाचित विचारलं असेल, असाही याचा अर्थ आहे. मीची भावना म्हणजे नक्की काय आहे? हा जो मी आहे हा मी सातत्याने उपस्थित होतो आणि तो सत म्हणजे केवळ अस्तित्व मात्र, आणि जो सत आहे अस्तित्व मात्र आहे त्याला सत म्हणजे अस्तित्व आहे हे समजतं, म्हणून तो चित स्वरूप आहे. आणि जो केवळ अस्तित्व रूप आहे त्याला भय नाही, नाश न पावणारं जे अस्तित्व आहे त्या ठिकाणी भयाचा स्पर्श नाही. त्या अस्तित्वाच्या ठिकाणी देहरहिततेमुळं, इंद्रियरहिततेमुळं चिंता नाहीत. ती एक सुखमय स्थिती आहे. म्हणून सत, चित आणि सुख असा शब्द आलेला आहे. हे तीनही शब्द एकच आहेत. एका सतमध्येच सुख आहे, एका सतमध्येच चैतन्य देखील आहे, जाणीव देखील आहे. म्हणून इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणून जिथपर्यंत गेलेलं आहे ते खरंच आहे. ही व्यक्ती जिथपर्यंत पोचलेली आहे तिथपर्यंत खरंच पोचलेली आहे. त्याच्या पुढं साहजिकच आहे की काही बौद्धिक अंगांनी प्रश्न विचारलेले आहेत, पण या प्रयत्नांनी किंवा या चाळणेमुळं आपण हा जो मी आहे तो मी परमात्मा आहे किंवा मी हा शुद्ध स्वरूप अस्तित्व स्वरूप सुख स्वरूप आहे अशा अनुभवापर्यंत ही व्यक्ती देखील पोचल्याखेरीज राहणार नाही. आणि आपण साधना करणारे सर्वजण तिथं पोचल्याखेरीज राहणार नाही. पुढची चाल ही तशी कठीणच आहे. म्हणजे असं म्हणतात ना की माउंट एव्हरेस्टवर जायचं तर 20,000 फुटावर गेलं, बेस कॅम्पच 20,000 फुटावर 22,000 फुटावर, आणि मग तिथून प्रत्येक 2 पावलं चढताना देखील धाप लागते असं म्हणतात. तिथपर्यंत जाणं शक्य आहे पण त्याच्या पुढं चालणं, त्याच्यापुढं चढणं हे तसं दमछाक निर्माण करणारं जसं असावं तसं हे जसं जसं सूक्ष्म होत जातं तसं तसं कालांतराने ती अवस्था ओलांडली जाते आणि तोपर्यंत जे काही संभवतं ते प्रश्न संभवतात. तसा हा प्रश्न आहे, उत्तम प्रश्न आहे. म्हणून त्याच्या पुढं मीची भावना एरवी निर्माण होणारी जी आहे ती ही वस्तुतः परमात्म्यापोटीच आहे, पण व्यवहाराच्या वेळेला तो मी खरा वाटतोय ही आत्ताची अडचण आहे. व्यवहाराच्या वेळेला ती ध्यानातली स्थिती आहे त्याचं विस्मरण होतंय. आणि रमण महर्षींच्या स्थितीमध्ये देखील एक अडचण अशी आहे, अडचण म्हणतोय मी, की तुम्हाला सतत चालना करावी लागते. पण तुम्ही जर मशीनवर काम करत असाल, कॉम्प्युटरवर काम करत असाल, उद्योगधंदा करत असाल, रमण महर्षींना एका जागी बसून सतत अशी चालना करणं आणि आत्मस्वरूपाला प्राप्त होणं ते अत्यंत अंतर्मुख होते. त्यांनी कुठलाच लौकिक व्यवहार केला नाही, नुसतं बसून आणि ती चालना ठेवून त्या सुखाशी एकरूप होणं एवढंच कार्य रमण महर्षींनी केलं. आणि त्याला एवढंच म्हणायचं कारण नाही, हे फार मोठं आहे. पण आपल्यासारख्यांना हा रमण महर्षींचा जो मार्ग आहे, जागृत असताना सतत तिथं राहणं, त्याला देखील ते काहीच करत नसत जवळपास. असं असल्यामुळं ती चालना सतत करत राहणं, म्हणून असं म्हणतात की तो कोण त्यांच्याकडे गेला, परदेशी पॉल ब्रेंटन गेला, तर त्याच्या असं लक्षात आलं की यांच्या अवतीभोवती नुसती शांती भरून राहिलेली आहे, एक प्रकारची आभा आहे. महर्षी नुसते बसलेले असत आणि त्यांच्याकडे आलेली मंडळी नुसती बसलेली असत आणि ते असं म्हणत असत की फाइंड आउट, बोलणं नाही, नुसता शोध घ्यायचा, डोळे मिटून घ्या चालेल, डोळे उघडे ठेवून घ्या चालेल, खाल्ल्यानंतर कोणाला अनुभव आला विचारा, शोध घ्या चालेल. त्यामुळं ही रमण महर्षींसारखी जी मंडळी असतात ती ही मला असं वाटतं की शतकांमधून एखादी निर्माण होणारी, शतकांमधून एखादी निर्माण होणारी अशी असतात. आता ही व्यक्ती मला माहीत आहे की अमेरिकेमध्ये एका कंपनीमध्ये काम करतो, टास्क दिलेलं असतं, व्यवहार आहे, मुलंबाळं आहेत, संसार आहे, घर आहे, हे सगळं करत असताना हा जो अंतिम अनुभव आहे, हा अंतिम अनुभव हा चाळणेनी, विवेकानी, कालांतरानी, म्हणजे बऱ्याच काळानी असा येतो. तोपर्यंत हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न पडणं ही देखील मोठी गोष्ट आहे असं मी म्हणेन. या ही जी उत्तरं आहेत या उत्तरांचा मागोवा घेत चालायला पाहिजे. या प्रश्न आणि उत्तर याच्यातून काहीतरी क्ल्यू मिळतो हे खरं आहे, पण हे सगळं याला खरी संजीवनी रोज करत असलेल्या ध्यानातून मिळणार आहे. बाकी तुम्ही रमण महर्षींसारखं हु एम आय असा विचार करा किंवा तोच मी आहे असा विचार करा, मी चिदानंद शिवस्वरूप आहे असा विचार करा, हे एरवी आपल्याला करावं लागेलच. एरवी आपल्याला करावं लागेलच. हा जो मी आहे हा मी केवळ अस्तित्व मात्र आहे आणि परमात्म स्वरूप आहे हे ध्यानाला बसलेलं असताना जितकं प्रकर्षाने कळेल तितकं एरवी विवेकानेच लक्षात ठेवावं लागेल. या ज्ञानाचं जे स्वरूप आहे ते अनुभवात्मक आणि निश्चयात्मक अशा दोन प्रकारचं आहे. आणि निश्चयात्मक ज्ञानच पक्क बाळगायला लागेल, कारण अनुभवात्मक ज्ञान त्याच्यामध्ये कायम राहायचं असेल तर कायम ध्यानाला बसायला लागेल. म्हणून एरवी विवेकानी हे आपल्यापाशी धरून ठेवावं लागेल. अजूनही त्यांचे काही प्रश्न आहेत, आता पुढच्या वेळेला एखादा घेईन मी. पण हे प्रश्न मला असं वाटतं तुमच्या डोळ्यांवरून मला समजत होतं की तुम्ही देखील अंदाज बांधत होतात की आपण इथं आहोत का तिथं आहोत, आता याच्यापुढं असं असेल का तसं असेल. त्यामुळं हे असे अंतरंग प्रश्न क्वचित विचारले जाणारे हे मलाही भावून जातात. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामीजी स्वामीजी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि 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 हरि. प्रश्न जरा मला वाटतं सखोल असल्यामुळं सत्संगाचा वेळ पुढे गेला, याबद्दल मात्र तुम्ही, कारण इथून पुढे कामावर जायचं असतं आपल्याला, आजच्या दिवसच हे झालं बरं का. हरी हरी
श्रीराम.